पहिले राजे अध्याय 20। बेनहदाद अरामाचा राजा होता। त्याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली। त्याच्या बाजूला 32 राजे होते। त्यांच्याकडे घोडे आणि रथ होते। त्यांनी शोमरोनाला वेढा घातला आणि युद्ध पुकारले। इस्रायलाचा राजा अहाब याच्याकडे नगरात बेनहदादने दूतांकरवी निरोप पाठवला। संदेश असा होता, बेनहदादाचे म्हणणे आहे, तुमच्याकडील सोने रुपे तुम्ही मला द्यावे, तसेच तुझ्या स्त्रिया आणि पुत्रेही माझ्या हवाली करावी। यावर इस्रायलाच्या राजाचे उत्तर असे होते, महाराज, मी तर आता तुमच्याच ताब्यात आहे, हे मला मान्य आहे, त्यामुळे जे माझे ते सर्व तुमचेच आहे। अहाबाकडे हे दूत पुन्हा एकदा आले आणि म्हणाले, बेनहदादाचे म्हणणे असे आहे, तुझ्याजवळचा सोन्या चांदीचा ऐवज तसेच बायका मुले तू माझ्या स्वाधीन केली पाहिजेस। उद्याच मी माझ्या मनुष्यांचे एक शोधपथक तिकडे पाठवणार आहे, ते तुझ्या तसेच तुझ्या कारभाऱ्यांच्या घराची झडती घेतील। त्यांच्या डोळ्यांना जे आवडेल ते स्वतःच्या हाताने घेतील, ती माणसे त्या वस्तू मला आणून देतील। तेव्हा इस्रायलाचा राजा अहाबने आपल्या देशातील सर्व वडीलधाऱ्या मनुष्यांची सभा घेतली। अहाब त्यांना म्हणाला, हे पहा, हा मनुष्य माझे कसे अनिष्ट करू पाहत आहे। आधी त्याने माझ्याजवळचे सोने चांदी तसेच माझ्या स्त्रिया पुत्रे मागितले, त्यास मी कबूल झालो आणि आता त्यास सर्वच हवे आहे। यावर ती वडीलधारी मंडळी आणि इतर लोक अहाबाला म्हणाले, त्याच्या म्हणण्याला मान झुकवू नको, तो म्हणतो तसे करू नको। मग राजा अहाबने बेनहदादाकडे निरोप्याला सांगितले की, माझा स्वामी अहाब, राजास सांग, तुझी पहिली मागणी मला मान्य आहे, पण तुझ्या दुसऱ्या आज्ञेचे मी पालन करू शकत नाही। बेनहदादला त्याच्या दूतांनी हा निरोप सांगितला। तेव्हा बेनहदादकडून अहाबला दुसरा निरोप आला। त्या निरोपात म्हटले होते, शोमरोनचा मी पूर्ण विध्वंस करीन, तिथे काहीही शिल्लक उरणार नाही, आठवणी दाखल काही घेऊन यावे असेही माझ्या मनुष्यांना काही राहणार नाही। असे झाले नाही तर देव माझे तसे करो व त्यापेक्षा अधिक करो। इस्रायलाच्या राजाचे उत्तर त्यास गेले। त्यामध्ये म्हटले होते, बेनहदादला जाऊन सांगा की जो चिलखत चढवतो त्याने जो ते उतरवण्या इतक्या दीर्घ काळापर्यंत जगतो त्याने इतकी फुशारकी मारू नये। राजा बेनहदाद इतर राजांच्या बरोबर आपल्या तंबूत मद्यपान करीत बसला होता। त्यावेळी हे दूत आले आणि राजाला हा संदेश दिला। त्याबरोबर बेनहदादने आपल्या मनुष्यांना नगरापुढे चढाईचा व्यूह रचायला सांगितले। त्याप्रमाणे लोकांनी आपापल्या जागा घेतल्या। तेव्हा इकडे एक संदेशा इस्रायलाचा अहाब राजाकडे आला। राजाला तो म्हणाला, अहाब राजा, परमेश्वराचे तुला सांगणे आहे की एवढी मोठी सेना बघितलीस? मी प्रत्यक्ष परमेश्वर तुझ्या हस्ते या सैन्याचा पराभव करवीन, म्हणजे मग मीच परमेश्वर असल्याबद्दल तुझी खात्री पटेल। अहाबाने विचारले, या पराभवासाठी तू कोणाला हाताशी धरशील? तेव्हा तो संदेष्टा म्हणाला, प्रांत अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची परमेश्वर मदत घेईल। यावर राजाने विचारले, या सैन्याचे नेतृत्व कोण करील? तूच ते करशील, असे संदेष्ट्याने सांगितले। तेव्हा अहाब राजाने अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची कुमक गोळा केली। त्या तरुणांची संख्या 232 भरली। मग राजाने इस्रायलाच्या सर्व फौजेला एकत्र बोलवले। तेव्हा ते एकंदर 7,000 होते। राजा बेनहदाद आणि त्याच्या बाजूचे 32 राजे दुपारी आपापल्या तंबूमध्ये मद्यपान करण्यात आणि नशेत गुंग होते. त्यावेळी अहाबने हल्ला चढवला. तरुण मदतनीस आधी चालून गेले तेव्हा शोमरोनमधून सैन्य बाहेर आल्याचे राजा बेनहदादच्या मनुष्यांनी त्यास सांगितले. तेव्हा बेनहदाद म्हणाला, ते हल्ला करायला आले असतील किंवा सलोख्याची विनंती करायला आले असतील, त्यांना जिवंत पकडा. राजा अहाबाच्या तरुणांची तुकडी नगरातून बाहेर पडली आणि इस्रायलचे सैन्य मागोमाग येत होते. प्रत्येक इस्रायलीने समोरून येणाऱ्याला ठार केले. त्याबरोबर अरामामधील माणसे पळ काढू लागली. इस्रायलाच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. राजा बेनहदाद तर एका रथाच्या घोड्यावर बसून पळाला. इस्रायल राजाने सेनेचे नेतृत्व करून अरामाच्या फौजेतील सर्व घोडे आणि रथ पळवले. अरामाची मोठी कत्तल उडवली. यानंतर तो संदेष्टा इस्रायल राजा अहाबाकडे गेला आणि म्हणाला, अरामाचा राजा बेनहदाद पुढच्या वसंत ऋतूत पुन्हा तुझ्यावर चाल करून येईल, तेव्हा तू आता परत जा आणि आपल्या सैन्यांची ताकद आणखी वाढव. काळजीपूर्वक आपल्या बचावाचे डावपेच आग. अरामाच्या राजाचे अधिकारी त्यास म्हणाले, इस्रायलाचा देव हा पहाडावरील देव आहे. आपण डोंगराळ भागात लढलो म्हणून इस्रायलांचा जय झाला, तेव्हा आता आपण सपाटीवर लढू म्हणजे जिंकू. आता तुम्ही असे करायला हवे, त्या राजांकडे सैन्याचे नेतृत्व न देता त्यांच्या जागी सेनापती नेमा. जेवढ्या सेनेचा संहार झाला तेवढी सेना पुन्हा उभी करा. घोडे आणि रथ मागवा, मग आपण सपाटीवर इस्रायली लोकांचा सामना करू, म्हणजे जय आपलाच. बेनहदादाने हा सल्ला मानला आणि सर्व तजवीज केली. वसंत ऋतूत बेनहदादाने अरामामधील लोकास एकत्र आणले आणि तो इस्रायलावरील हल्ल्यासाठी अफेक येथे आला. इस्रायलही युद्धाला सज्ज झाले. अरामी सैन्यांविरुद्ध लढायला गेले. अराम्यांच्या समोरच त्यांनी आपला तळ दिला. शत्रू सैन्याशी तुलना करता इस्रायल म्हणजे शेरडांच्या दोन लहान कळपांसारखे दिसले. अरामी फौजेने सगळा प्रदेश व्यापला होता. एक देवाचा मनुष्य म्हणजे संदेष्टा इस्रायलाच्या राजाकडे एक निरोप घेऊन आला. निरोप असा होता, परमेश्वर म्हणतो, मी डोंगराळ भागातला देव आहे असे या अरामी लोकांचे म्हणणे आहे. सपाटीवरचा मी देव नव्हे असे त्यांना वाटते. तेव्हा या मोठ्या सेनेचा मी तुमच्या हातून पराभव करणार आहे, म्हणजे संपूर्ण प्रदेशाचा मी परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल. दोन्ही सेना 7 दिवस समोरासमोर तळ देऊन बसल्या होत्या. 7व्या दिवशी लढाईला सुरुवात झाली. इस्रायल लोकांनी अरामाचे 1 लक्ष सैनिक एका दिवसात ठार केले. जे बचावले ते अफेक्षिते पळून गेले. यातील 27,000 सैनिकांवर शहराची भिंत कोसळून पडली. बेनहदादनेही या शहरात पळ काढला होता. तो एका आतल्या खोलीत लपला होता. त्याचे सेवक त्यास म्हणाले, इस्रायलचे राजे दयाळू आहेत असे आम्ही ऐकून आहोत. आपण कमरेस गुंताट नेसून आणि डोक्याभोवती दोरखंड आवळून इस्रायलाच्या राजाकडे जाऊ, कदाचित तो आपल्याला जीवदान देईल. त्या सर्वांनी मग गुंताट घातले, डोक्याभोवती दोरी बांधली आणि ते इस्रायलाच्या राजाकडे आले. त्यास म्हणाले, तुमचा दास बेनहदाद तुमच्याकडे जीवनदान मागत आहे. अहाब म्हणाला, म्हणजे तो अजून जिवंत आहे? तो माझा बंधूच आहे. बेनहदादाला अहाब ठार करणार नाही अशा अर्थाचे त्याने काहीतरी आश्वासक बोलावे अशी बेनहदादाच्या बरोबरच्या लोकांची इच्छा होती. तेव्हा अहाबाने बेनहदादाला भाऊ म्हटल्यावर हे ताबडतोब हो पेनहदाद तुमचा भाऊ जिवंत आहे. अहाब म्हणाला जा आणि त्यास आणा. त्याप्रमाणे तो आला. मग राजा अहाबाने त्यास आपल्याबरोबर रथात बसायला सांगितले. बेनहदाद अहाबाला म्हणाला माझ्या वडिलांनी तुझ्या वडिलांकडून जी गावे घेतली ती मी तुला परत करीन. मग माझ्या वडिलांनी शोमरुणात जशा बाजारपेठा वसवल्या तशा तुला दिमिष्कात करता येतील. अहाब त्यावर म्हणाला या करारावर मी तुला मुक्त करायला तयार आहे. तेव्हा या दोन राजांनी आपसातील शांतीचा करार केला. मग राजा अहाबाने राजा बेनहदाद याला मुक्त केले. त्यानंतर संदेष्ट्यांच्या शिष्यांपैकी एका संदेष्ट्याने दुसऱ्या संदेष्ट्याला म्हटले मला एक फटका मार. परमेश्वराचीच तशी आज्ञा होती म्हणून तो असे म्हणाला. पण दुसऱ्या संदेष्ट्याने तसे करायचे नाकारले. तेव्हा पहिला संदेष्टा म्हणाला तू परमेश्वराची आज्ञा पाळली नाहीस तेव्हा तू इथून बाहेर पडशील तेव्हा सिंह तुझा जीव घेईल. तो दुसरा संदेष्टा तेथून निघाला तेव्हा खरोखरच सिंहाने त्यास ठार मारले. मग हा पहिला संदेष्टा एका मनुष्याकडे गेला. त्यास त्याने स्वतःला फटका मारायला सांगितले. त्या मनुष्याने तसे केले आणि संदेष्ट्याला घायाळ केले. त्या संदेष्ट्याने मग स्वतःच्या तोंडाभोवती एक फडके गुंडाळून घेतले. त्यामुळे तो कोण हे कोणालाही ओळखू येऊ शकत नव्हते. हा संदेष्टा मग वाटेवर राजाची वाट पाहत बसला. राजा तिथून जात होता तेव्हा संदेष्टा त्यास म्हणाला मी लढाईवर गेलो होतो. आपल्यापैकी एकाने एका शत्रू सैनिकाला माझ्या पुढे आणले आणि मला सांगितले याच्यावर नजर ठेव. हा पळाला तर याच्या जागी तुला आपला जीव द्यावा लागेल किंवा 100 रत्तल चांदीचा दंड भरावा लागेल. पण मी इतर कामात गुंतलो होतो तेव्हा तो मनुष्य पळून गेला. यावर इस्रायलाचा राजा म्हणाला त्या सैनिकाला तू निष्ठू दिलेस हा तुझा गुन्हा तुला मान्य आहे. तेव्हा निकाल उघडच आहे. तो मनुष्य म्हणाला ते तू केले पाहिजेस. आता त्या संदेष्ट्याने तोंडावरचे फडके काढले. इस्रायली राजाने त्यास पाहिले आणि तो संदेष्टा असल्याचे त्याने ओळखले. मग तो संदेष्टा राजाला म्हणाला परमेश्वर म्हणतो मी ज्याचा वध करावा म्हणून सांगितले त्यास तू मोकळे सोडलेस तेव्हा आता त्याच्या जागी तू आहेस. तू मरशील. तुझ्या शत्रूच्या ठिकाणी तुझे लोक असतील तेही जीवास मुकतील. यानंतर इस्रायलाचा राजा शमरोनाला आपल्या घरी परतला. तो अतिशय संतापला होता आणि चिंताग्रस्त झाला होता.